हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवा शितिकण्ठाः शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवा शितिकण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्येषु विद्यन्ति पात्रेषु बिबतो जनान् वा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्येषु विद्यन्ति पात्रेषु बिबतो जनान् ये पथां पथिरक्षयैलब्रुदा यौव्युधः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्राविदस्थिरे तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां येऽन्तरिक्षे ये दिव्येषामन्नं वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्द्वशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयं भीष्मो यश्च नोद्वेष्टितं भोजं भेदधामि ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधीष्यो रुद्रो विश्वाभुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टुह्यस्विषुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रं नमोभिर्देवमसुरं नुवस्य अयं मे हस्तो भगवानयं मे भगवत्तरः अयं मे विश्वभेषजोऽयगं शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमयुतं पाशा मृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनानेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त वृंदाताई साखरदांडे आपल्याला सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। इथे पुण्यात जेव्हा आमचा मुक्काम असे तेव्हा आम्ही पेरुगेट जवळ एका डायनिंग हॉलमध्ये जेवायला जात असू। त्याचे जे मालक होते त्यांच्याशी हळूहळू ओळख झाली। आम्ही त्यांना सांगितले आमचे सद्गुरू इथे आहेत, त्यांच्या दर्शनाला आणि त्यांची प्रवचनं ऐकायला आम्ही इथे येतो। एक दिवस आम्ही त्यांना आग्रह केला तुम्ही पण प्रवचनाला या। रात्री सत्यसाई निलयममध्ये ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला ते आमच्याबरोबर आले। त्यावेळी स्वामींची ज्ञानेश्वरीतल्या 15व्या अध्यायावरची प्रवचनं चालू होती। प्रवचन झाल्यावर आम्ही त्यांची स्वामींशी ओळख करून दिली। दुसऱ्या दिवशी स्वामी आम्हाला म्हणाले तुम्ही त्यांना प्रवचनाला घेऊन आलात खरं, पण एकदम ज्ञानकांडालाच घेऊन आलात। सध्या अवघड विषय चालू आहे, ते आधी सत्संगाला आले असते तर जास्त बरं झालं असतं. सत्संगातून प्रथम मनातल्या शंका दूर होतात. केंद्रात एक साधिका यायची. तिची बालमैत्रीण राजकारणातल्या एका खूप मोठ्या व्यक्तीची पत्नी होती. पण बराच मनस्ताप झाल्याने तिच्या मैत्रिणीला वाटत होते आता आपले हे जीवन संपवावे. त्या साधिकेने स्वामींना फोन केला व आपल्या मैत्रिणीबद्दल सांगितले. स्वामी म्हणाले, तुझ्या मैत्रिणीला तू संध्याकाळी सत्यसाई निलयममध्ये दासबोधाच्या प्रवचनाला घेऊन ये. त्याप्रमाणे त्या दोघी प्रवचनाला आल्या. स्वामींनी त्या दिवशी प्रवचनात नरदेह हा किती महत्वाचा आहे, मुद्दाम जीवन संपवणं, आत्महत्या करणं हे किती घातक आहे आणि त्याचे परिणाम काय होतात हे अनेक उदाहरणं देऊन प्रवचनातून समजावून दिलं. जणू काही सर्व प्रवचन त्यांनी तिच्यासाठी केलं. तिला दिलासा मिळाला. ती त्या विचारांपासून परावृत्त झाली. पण तिची मनस्थिती खूप नाजूक झालेली होती. त्या दिवशी रात्री 9:30 सुमाराला ती एकटी स्वामींच्या घरी गेली. स्वामी आणि सल्लाताईंनी तिची समजूत काढून तिला तू तुझ्या घरी गेलं पाहिजे असं सांगितलं. ती एकटीच होती आणि वेळ रात्रीची होती. तिच्या अंगावर बरेच दागिने होते. सल्लाताईंनी तिला एक रुमाल दिला आणि त्यात दागिने बांधायला सांगितले आणि घरी पाठवले. पण तिच्या यजमानाने ती कुठे कुठे जाते हे पाहायला तिच्या मागे माणसं ठेवली होती. 2 दिवसांनी अध्यात्म मंगल धाम मध्ये केंद्र सुरू व्हायच्या आधी स्वामींना भेटण्यासाठी म्हणून 4-5 गुंड आले. स्वामी अजून केंद्रात यायचे होते. स्वामी केंद्रात आल्यावर त्यांच्या आजूबाजूला आपल्या केंद्रातली मुलं उभी राहिली. खरोखरच तो अवघड प्रसंग होता. ते लोक काहीशा अरेरावीने स्वामींना म्हणाले, तुमच्याशी बोलायचे आहे. स्वामी त्यांना अर्जपूर्वक म्हणाले, प्रार्थनेची वेळ झालेली आहे, तुम्ही सर्वजण केंद्रात येऊन बसा. प्रार्थना आणि कार्यक्रम झाल्यावर आपण 8:30 बोलू. आणि आश्चर्य म्हणजे काहीही न बोलता ते तयार झाले आणि केंद्रात येऊन तासभर बसले. केंद्र संपल्यावर स्वामींनी त्यांना खालच्या मजल्यावरच्या खोलीत बोलावले. खोलीत फक्त स्वामी, सरलाताई आणि ते 3-4 जण होते. सर्वांना बाहेर ठेवून स्वामींनी दार लावून घेतलं. बाहेर थांबलेल्या मुलांना खूप टेन्शन आलं. 10 मिनिटांनी ते सर्वजण शांतपणे निघून गेले. नंतर स्वामींनी सांगितले, मी त्यांना एवढेच विचारले, त्या भगिनीला आम्ही रात्री घरी जा, अजून कुठेही जाऊ नका असे सांगितले. आणि त्यांच्या अंगावर बरेच दागिने होते. वेळ रात्रीची होती म्हणून सरलाताईनेच त्यांना दागिने ठेवण्यासाठी रुमाल दिला. यात काही आमचं चुकलं का? त्यांचे दागिने सुरक्षित आहेत ना? तुम्ही आमच्या जागी असता तर काय केलं असतं? असं त्यांना विचारल्यावर त्यांना काही बोलता आलं नाही आणि ते निघून गेले. या सर्व प्रसंगात स्वामी पहिल्यापासून शेवटपर्यंत अत्यंत स्थिर आणि शांतच होते. अभयम या दैवी गुणावर स्वामींनी अनेक प्रवचनं केली होती. आम्हाला मात्र अभयम म्हणजे काय, संसाराचा दरारा सांडीला जेणे असा महापुरुष अवघड प्रसंगात कसा वर्तन करतो हे स्वामींच्या रूपाने पाहायला मिळाले. एकदा माझ्या बहिणीचे जावई मुंबईला आमच्याकडे आले होते. त्याने आमच्या घरी स्वामींचा फोटो पाहिला. त्यांना अध्यात्माची आवड होती. आम्ही बराच वेळ जवळजवळ 2 तास परमार्थविषयी स्वामींविषयी बोलत बसलो. नंतर ते पुढे एकदा आमच्याकडून पत्ता घेऊन स्वामींच्या दर्शनाला दुपारच्या केंद्रात आले होते. स्वामींना त्यांनी बरेच प्रश्न विचारले. स्वामींनी त्यांची समाधानकारक उत्तरे देखील दिली. बोलता बोलता ते स्वामींना म्हणाले, मी आणि वृंदाताईने अध्यात्माविषयी बराच वेळ चर्चा केली. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, ती काय स्वतःला ज्ञानी समजते की काय? असे स्वामींनी म्हटल्याचे त्यांनी मला फोनवरून सांगितले. माझ्या मनात आले, बापरे असे म्हणाले का स्वामी, म्हणजे परमार्थाची चर्चा करणं हे माझं चुकलेलंच आहे. स्वामी नेहमीच प्रवचनातून सांगायचे, परमार्थाविषयी बोलणे, परमार्थ करणे आणि परमार्थी होणे यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. ते एक वाक्य नेहमी सांगायचे, इन्सान अपनी बानी से हजारों को रिझा सकता है लेकिन खुद को रिझाना बहुत मुश्किल है. हे सारे आठवले आणि असे वाटले की असे बोलणे स्वामींना आवडलेले नाही, म्हणजे अशा प्रकारच्या बोलण्यावर लक्षच ठेवायला पाहिजे. स्वामींनी ज्ञानेश्वरी सांगायला जी सुरुवात केली ती स्वांत सुखाय अशी केली होती. एकदा स्वामींनी प्रवचनाच्या वेळी एक प्रसंग सांगितला होता. स्वामी आणि बाबासाहेब पुरंदरे हे काही निमित्ताने एका व्यासपीठावर आले होते. तेथे स्वामींचे ज्ञानेश्वरीवर प्रवचन झाले आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवाजी महाराजांवर व्याख्यान झाले. त्यानंतर बाबासाहेब स्वामींना म्हणाले होते, आपण गावोगावी जाऊ, तुम्ही ज्ञानेश्वरीवर प्रवचन करा आणि मी शिवाजी महाराजांचे चरित्र सांगतो, आपण महाराष्ट्र दुमदुमून टाकू. स्वामी त्यांना म्हणाले, बाबासाहेब तुम्ही हे खूप मोठं काम करत आहात, पण तुम्ही सांगता तो इतिहास आहे. आता घोरपडीला दोर बांधून कुणालाही गड चढायचा नाही आणि तलवार घेऊन लढायचं नाही, पण ज्ञानेश्वरीचं मात्र तसं नाही. ज्ञानेश्वरीतली ओवीन ओवी प्रत्येक क्षणाला जगायची आहे. गावोगावी प्रवचन करून काही होणार नाही. त्याच त्या श्रोत्यांसमोर पुन्हा पुन्हा तेच तेच सांगितले तरच ते श्रोत्यांच्या अंतकरणात ठसू शकेल आणि यातूनच एक चांगला माणूस घडेल. स्वामींचे मूळ नाव माधव विष्णू वाकडे असे होते. स्वामी कधी कधी आपल्या वाकडे या नावावरून विनोद करत असत. एकदा ज्ञानेश्वरीचे प्रवचन चालू होते. 18व्या अध्यायातली ना येणे ही मुख वाकडे, करुणे ठाकाल कानवडे, तरी कानीही घेता पडे तेची लेख, ही ओवी त्याने वाचली आणि एकदम म्हणाले, बघा वाकडे शब्द आला. तरी मी म्हणत होतो, इतकी वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानोबाने माझं नाव कसं घातलं नाही ज्ञानेश्वरीत. पण शेवटी शेवटी 18व्या अध्यायाच्या वेळेला तरी ते त्यांनी घातलं नाव. एकदा नागपूरच्या सद्भक्त सुमतीतही संत आल्या होत्या. स्वामी म्हणाले, बघा यांचं नाव कसं छान आहे, नाव सुमती आणि आडनाव संत, वाकडे तिकडे असं काहीही नाही. आणि मग पुढे म्हणाले, तुम्हाला सांगून ठेवतो फॉर युअर इन्फॉर्मेशन, कावळे पण आडनाव असतं बरं का, पण अजून मी डोमकावळे आडनाव ऐकलेलं नाही. पण काय सांगावं, तुमच्यापैकी कुणीही आता उठून उभं राहील आणि सांगेल की माझ्या मामाचं आडनाव डोमकावळे आहे. अशा प्रकारे प्रवचनातल्या गंभीर विषयातून जाता जाता ते सहज विनोद करत असत, सगळ्यांना खळखळून हसवत असत आणि पुन्हा मूळ विषयाला सुरुवात करत असत. रामकृष्ण परमहंस सद्गुरूंचे लक्षण सांगताना उत्तम वैद्याचे उदाहरण देत असत. उत्तम वैद्य जो असतो तो रोग्याला केवळ औषध देऊन थांबत नाही, तो औषध वेळेवर घेतो की नाही, पथ्य नीट सांभाळतो की नाही, एवढेच नाही तर त्याने नीट औषध घेतले नाही तर त्याच्या छातीवर गुडघा रोवून त्याच्या घशात ते औषध ओततो. तसेच उत्तम सद्गुरु जे असतात ते केवळ शिष्याला अनुग्रह देऊन थांबत नाहीत, तो साधना करतो की नाही, त्याच्या जीवनात संयम आहे की नाही हे ते कधी प्रेमाने, कधी रागवून, कधी दुर्लक्ष करून त्याला ते योग्य मार्गावरून चालण्यास भागच पाडतात. स्वामी असे उत्तम सद्गुरु होते. त्यांच्याजवळ आलेल्यांची त्यांनी सर्व प्रकारे हा शब्द सुद्धा कमी पडेल इतका सांभाळ केला. इथे संसाराविषयी प्रपंचाविषयी काही बोलू नये अशा संतांनी पाट्या लिहून ठेवाव्या असे वारंवार खडसावून सांगणाऱ्या स्वामींनी केवळ प्रत्येक जीवाला ध्यानाला बसता यावं, नाम घेता यावं, मोठी मोठी दुःख असतील तर त्याची मनस्थिती कशी ठीक राहील आणि त्याचे साधनेत लक्ष तरी कसे लागेल, या अत्यंतिक करुणेपोटी त्यांनी जवळजवळ प्रत्येकासाठी उदंड कष्ट घेतले. प्रत्येक सद्गुरूंच्या चरित्राचे दोन भाग केले तर एक भाग हा त्यांचे वैयक्तिक जीवन, साधना, त्यांचा बोध असा असेल तर त्यांच्या चरित्राचा दुसरा भाग मात्र प्रत्येक शिष्याच्या अंतःकरणात लिहून ठेवलेला असतो. आज देखील हा अनुभव आपण घेत आहोत. एकदा एका साधकाने स्वामींना प्रश्न विचारला होता. गोंदवलेकर महाराज म्हणतात, शिष्याच्या परमार्थावर आणि प्रपंचावर दोन्हीवर सद्गुरूंची सत्ता असते, तर खरेच तसे असते का? स्वामींनी उत्तर दिले होते, अनेक ग्रंथ तुम्ही वाचता आणि इथे येऊन माझी परीक्षा घेता. खरं तर हा प्रश्न गोंदवलेकर महाराजांनाच विचारला पाहिजे. तरी देखील मी आता तुम्हाला सांगतो, शिष्य जर खूप संकटात असेल, दुःखी असेल, तर त्याचे मन साधनेत लागणार तरी कसे? म्हणून ते स्वतः किंवा त्यांच्याकडे जे येतात त्यांच्या मार्फत त्याच्या अडचणी दूर करण्याचा हर प्रकारे प्रयत्न करतात. अशा प्रकारे त्यांची शिष्याच्या प्रपंचावर सत्ता असते. मात्र प्रपंच हा गौण असून त्याने शेवटी परमार्थच करावा अशीच सद्गुरूंची इच्छा असते. स्वामींना संसाराविषयी बोललेले फार आवडत नसे. ते म्हणत, काही संसारातले निर्णय घ्यायचे असतील तर घरातल्या सर्वांनी एकत्र यावे, 15 मिनिटे बोलावे आणि आपापल्या कामाला लागावे. संसाराविषयी सारखं बोलण्याइतकं काय आहे संसारात? संसार हा प्रारब्धाप्रमाणे होतच असतो. एकदा स्वामींकडे एक भगिनी आपली मुलगी जावई छोटी 3-4 महिन्याची नात त्यांना घेऊन आल्या होत्या आणि खूप आनंदाच्या भरात स्वामींना सांगत होत्या की ही माझी छोटी नात कशी भाग्यवान आहे, एवढ्या लहान वयातच तिला विमानात बसण्याचा योग आलेला आहे, ती विमानाने आता परदेशात तिच्या घरी जाणार आहे. स्वामी त्यांच्या प्रत्येक वाक्यागणी हरी हरी म्हणत होते. त्या भगिनींच्या ते लक्षात येत नव्हतं. त्या आनंदाने पुन्हा पुन्हा तेच सांगत होत्या. स्वामी पुन्हा पुन्हा हरी हरीच म्हणत होते. तिथे बसलेल्या सर्वांच्याच मात्र लक्षात आलं की प्रपंची माणसाचं मन कुठे रमतं आणि संतांचं मन कुठे रमतं. हरी ओम तत्सत.
हरी हरी. वृंदाताईंनी आज जो प्रसंग सांगितला तो प्रसंग मागच्या गुरुवारी अध्यात्म मंगलधाम मध्ये देखील सांगितला गेला की एक भगिनी स्वामीजींकडे रात्री आल्या. स्वामीजींनी आणि सरलाताईंनी त्यांना आपल्या घरी जायला सांगितलं आणि त्याच्यानंतर अध्यात्म मंगलधामच्या केंद्रामध्ये स्वामीजींना मारण्यासाठी म्हणून 5-6 गुंड आले. त्या भगिनी एका महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याच्या पत्नी होत्या. त्यांनी नंतर आत्महत्या केली. त्या भगिनींनी नंतर आत्महत्या केली. त्यांच्या यजमानांचं वागणं तेवढं ठीक नव्हतं. तेही आता नाहीत. तेही एका दुर्धर आजाराने त्यांचंही जीवन संपलेलं आहे. ते अत्यंत रजोगुणी होते, चंचल होते आणि त्यांच्या पत्नीला आपल्या स्वतःचा संसार दुर्दशेत चालावा, बाकीची श्रीमंती असली तरी अशा प्रकारे दुर्दशेत चालावा असं मनापासून वाटत नव्हतं. त्या अत्यंत दुःखी होत्या. ही जी मंडळी आलेली होती ती अतिशय गुरमीत आणि अरेरावी मध्ये स्वामीजींशी बोलत होती. त्यांच्या खिशात चाकू देखील होते किंवा तशा प्रकारची शस्त्र देखील होती. आणि वृंदाताईंनी अगदी योग्य शब्दात आणि संयमित शब्दात हा प्रसंग मांडला. कोणाला आधार देणं देखील कधी कधी कस अंगाशी येऊ शकतं किंवा कठीण होऊ शकतं अशा प्रकारची ती घटना होती. पण केंद्रातलं एकूण वातावरण, तिथली शिस्त, भाव, तिथं चाललेली निरूपण, त्या दिवशी झालेली, नंतर स्वामीजींचं झालेलं बोलणं, हे सगळं लक्षात आल्यावर त्या मंडळींना आपण इथं येऊन जरा चूकच केली असं वाटायला लागलं. नंतर स्वामीजींनी त्यांच्याशी चर्चा केली, बोलले स्वामीजी दार लावून त्या मंडळींशी आणि ही सगळी मंडळी स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवून निघून गेली. असा तो एक प्रसंग घडलेला होता. अक्षय ये अभंग म्हण.
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखो माईचा पती सोयरिया। सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखो माईचा पती सोयरिया। सदा माझे डोळे गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, दे मज प्रेम, दे मज प्रेम, सर्व काळ सर्व काळ, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखो माईचा पती सोयरिया। सदा माझे डोळे विठू माऊलिया, विठू माऊलिया, विठू माऊलिया, हाची वर दे संचरो निराहे, संचरो निराहे, हृदया माजी, हृदया माजी, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखो माईचा पती सोयरिया। सदा माझे डोळे तू का म्हणे काही न मागे आणि क, तू का म्हणे काही, तू का म्हणे काही, तू का म्हणे काही न मागे आणि क, तुझे पायी सुख, तुझे पायी सुख, तुझे पायी सुख, तुझे पायी सुख, सर्व आहे सर्व आहे। सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखो माईचा पती सोयरिया। सदा माझे डोळे
ध्यान करते वेळी विचार वृत्ती येतात त्यांच्याकडे साक्षीत्वाने पाहणे कसे साधावे यासाठी ध्यानकाली सतत सावध असावे का असा प्रश्न आहे। ध्यान करते वेळी विचार आणि वृत्ती उठतात आणि त्या उठणारच आहेत। मनाचं कामच आहे की सतत पुढचा अथवा मागचा विचार करत राहणं. मनाचं कामच आहे की विकाराचं विषयाचं चिंतन करत राहणं. मनाचं कामच आहे संसाराबद्दल काही ना काहीतरी विचार करत राहणं. असं असल्यामुळं विचार उठतच राहणार, विचाराला तोटा नाही. आणि एका विचारातून आपण कुठं जाऊ काही सांगता येत नाही. स्वामीजी गमतींनी सांगायचे की एक भगिनी सकाळी नेहमीच्या ध्यानाकरता म्हणून बसली आणि तिने असं ठरवलं आणि तिने काही मंडळींना दुपारी जेवायला बोलवलेलं असत. तर ध्यानामध्ये विचार येतो की 5-6 जण जेवायला येणार आहेत आणि हा विचार आल्याबरोबर तिचे विचार सुरू होतात. आता ध्यान आटोपलं की पटकन अंग धुवून घेईन, भाजी चिरण्याची वगैरे कामं झाली की मग कुकर लावू, एकीकडे पोळ्या करू. पण आज मोलकरीण येणार नाहीये आणि ती आठवायला लागते की ती कधी कधी आलेली नव्हती आणि आमची जेव्हा जेव्हा अडचण तेव्हा तेव्हा यांची नेमकी दांडी. मागही दिवाळीमध्ये असंच झालेलं होतं. त्याच्याऐवजी हिला काढून टाकावी का? पण हिला काढली तरी देखील आणि कोणी हे केलं तरी ती तशीच. ही सगळी मंडळीच तशी असतात. मुंबईच्या माझ्या वहिनी असं म्हणत होत्या की त्यांच्याकडे ते बालागडी येतो तर ते पटापट काम करून जातात. पण परवा म्हणत होत्या की आता त्यांचीही युनियन शिवसेनेनी केलेली आहे. सगळ्यांनी म्हणावं युनियन करा आणि देशाला खड्ड्यात घाला. माझ्या घरी मोलकरणी येणार नाहीये असा विचार आल्याबरोबर देशाला खड्ड्यात घाला इथपर्यंत विचार जाऊ शकतात. याचं कारण असं की विचाराच्या अंगाने फिरायची, स्वैर फिरायची आपल्याला सवयच लागलेली आहे. म्हणून असं होतं. आपण कधीही असं ठरवलेलं नाही की आता विचार करण्याची गरज नाही, सबब मी विचार उठू देणार नाही, असं आपण कधी ठरवलेलं नाही आणि आपण असं कधी वागलेलो नाही. असं असल्यामुळं त्याला उलट अडवायला गेलं की जास्तच उसळून ते वर येतं. म्हणून काही काळ त्याला अडवावं जरूर. जो ध्यानामध्ये विचाराचा साक्षीहून बसलेला असतो त्यांनी सुरुवातीला ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा असं म्हणून आपल्या आत्मस्वरूपाचा तीव्र आठव केलेला असतो. अतिशय उत्कटपणाने आपण तेच आहोत अशा प्रकारची भावना धरलेली असते. ही भावना इतकी पक्की असावी की त्यावेळेला खरंच असं वाटावं की देह माझा नाहीच आहे, मी सच्चिदानंद स्वरूप, जाणीव स्वरूप, परमात्म स्वरूपच आहे. अशी अति तीव्र भावना आपली असावी. आणि अशी भावना, तीव्र भावना आपण केलेली असताना आपण चिदाकाशामध्ये किंवा मस्तकाच्या प्रदेशामध्ये परमात्म्याशी तदाकार होऊन थांबलेले आहोत आणि वृत्तीच उठू देणार नाही. काय विषाद वृत्तीची किंवा विचाराची की तो उठेल आणि मला फसवेल आणि त्याच्याबरोबर घेऊन जाईल, अशा निर्धारांनी बसावं. ध्यानामध्ये आतलं बळ थोडस वापरावं, सगळं सहज होणार नाहीये. उलट आतलं बळ वाढवण्याची सुसंधी ध्यानामुळे प्राप्त होत असते. आपण आतापर्यंत तसं कधी केलेलं नसतं, पण करावं की विचारच उठू देणार नाही. बघूया, विचार जिंकतो का मी जिंकतो, मन जिंकतं का मी जिंकतो. कुठेतरी उत्साहाने ध्यानाला बसावं, ध्यानाचा देखील छंद घ्यावा आणि मोठ्या आवडीनी हा खेळ जणू आपण खेळतो आहोत. आपण बसलेले आहोत आणि विचारच उठू देत नाही आणि चिदाकाशात आपण आत्मरूप होऊन थांबलेले आहोत. सुरुवातीला तुम्हाला असं लक्षात येईल की एक मिनिटभर तुम्हाला जमतं, अवघडच आहे, तरी देखील मिनिटापासून मी सुरुवात करतो. खरं 10-15 सेकंदानंतर एखादा विचार उठेल, पण निर्धारामुळे तुम्हाला मिनिटभर समजा शक्य होईल. आणि विचार उठेल, पण विचार उठूच द्यायचा नाही. आपण ध्यानाला बसलेला जो ध्याता आहे त्यांनी शब्दाचा उच्चारच होणार नाही असा प्रयत्न करायचा. विचार शब्दाचा आधार घेऊनच उठतात. जर शब्दाचा आधारच दिला नाही तर विचाराचं काही चालत नाही. त्यामुळं मनामध्ये विचार शब्द रूपाने येतील तर शब्दाचाच उच्चार होऊ देणार नाही आणि आत्मरूप राहायचं, आत्मरूप होऊन राहायचं चिदाकाशामध्ये, चिद्गगनामध्ये परमात्म स्वरूप होऊन थांबलेलं आहे अशा भावाने थांबून राहायचं. माझी कल्पना की काही काळ हे जमेल. भगवंत असं म्हणतात की आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. मनाला आत्मसंस्थ करावं आणि कशाचं चिंतन करू नये. मग त्यावेळेला मी आत्मा अथवा मी परमात्म्याशी एकरूप हेही चिंतन नको. परमात्म्याशी एकरूपता साधूनच थांबलेलो आहेत असं असल्यामुळे आता शब्दांनी त्याचा परत आठवू नको. त्या विश्वासानेच आपण थांबून राहायचं आहे. आणि ही शक्ती जेव्हा कमी पडते तेव्हा मात्र अगदीच विचाराची आणि आपली जुंपलेली असते असं समजा तर विचार वरचढ व्हायला सुरुवात होते आणि त्या क्षणाला एक एक विचार उठतो आणि आपल्याला तो दाबून टाकणं अशक्य होऊन जातं. आपण बेसावध होतो, अशक्य होतो याचा अर्थ आपण बेसावध होतो आणि जणू आपण विचाराला उठू देतो असं होतं. आणि हे जेव्हा घडतं तेव्हा साक्षीचा प्रश्न येतो. अशा वेळेला जो आत्मरूप आहे चिदाकाशामध्ये परमात्म्याशी एकरूप होऊन थांबलेला आहे असा मी शुद्ध जाणीव स्वरूप आत्मा तो द्रष्टा आहे अथवा साक्षी आहे. आणि विचाराला उठायचं तर विचार उठू शकतो. आज्ञाचक्रापाशी भ्रुकुटी मध्यापाशी सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी त्या ठिकाणी. आणि उठलेला जो विचार आहे त्या विचाराचा हात धरून पहिलं म्हणजे विचार उठूच देऊ नये. पण विचार आता उठतो आहे तर त्या उठणाऱ्या विचाराकडे त्याचा हात धरून आपण बाहेर पडायचं नाही. आज ऑफिसमध्ये अमुक काम करायचं आहे प्रायोरिटीनी म्हटल्याबरोबर खुर्चीतच बसलेला आपल्या स्वतःला पाहतो, काम करताना पाहतो, काम संपवतो, केबिनमध्ये साहेबांना निहून देतो. एवढं करत बसायचं नाही ध्यानामध्ये. ध्यानाला बसलेला आहे त्यामुळं जो साक्षी आहे त्याला हे भान असलं पाहिजे की आपण साक्षी आहोत, ध्यानाला बसलेले आहोत, आत्मरूप आहोत आणि या विचाराचं आत्ता या क्षणाला काही काम नाही. मी हा विचार करणार नाही याला साक्षी असं म्हणतात, याला द्रष्टा असं म्हणतात. याच्यासाठी खरंच सतत सावध असणं आवश्यक आहे. समर्थांचे तर शब्द आहेत सावध, साक्षेपी, दक्ष, प्रज्ञावंत आणि विश्वास, तयास साधनी सायास करण्याची न लगे असं म्हणतात. नुसतं सावध नाही, सावध तर असायलाच पाहिजे. पण जी अपेक्षा साधकाकडून व्यक्त केलेली आहे ध्यानाला बसलेल्या साधकाकडून ती सावधतेपेक्षाही कितीतरी जास्त आहे. तो सावध असावा. विचार उठू न देण्याचा साक्षेप किंवा विचार उठला तर साक्षी राहण्याचा साक्षेप त्याचा सतत असावा, प्रयत्न सतत असावेत. सावध, साक्षेपी, दक्ष परमात्म प्राप्तीच्या ठिकाणी अत्यंत दक्ष असावा, प्रज्ञावंत आणि विश्वास. त्याला आपण ही सूक्ष्म साधना करतो आहोत. प्रज्ञा हा विशिष्ट शब्द आहे, बुद्धी हाही चांगला शब्द आहे आणि भगवंतांनी बुद्धी हा शब्द स्थिर बुद्धी ही विशेषते अशा प्रकारे वापरलेला आहे. पण आत्म्यामध्ये रमण किंवा आत्मा आकलन करून घेणं याच्यासाठी बुद्धीच्या ऐवजी भगवंतांनी प्रज्ञा हा शब्द वापरलेला आहे. स्थित प्रज्ञ असं म्हटलेलं आहे. प्रज्ञा हा शब्द प्रज्ञान याच्यावरूनच आलेला आहे. प्रज्ञानम ब्रह्म असं जे महावाक्य आहे त्याच्यात प्रज्ञान म्हणजे सगळ्या इंद्रियांची ज्ञान घेण्याची शक्ती ज्या मूळ शक्तीमुळं त्यांना प्राप्त झालेली आहे ती मूळ शक्ती ब्रह्म आहे. म्हणून बुद्धी जेव्हा अतिशय शुद्ध होते आणि अग्र होते, दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः, बुद्धी जेव्हा अत्यंत अग्र होते तेव्हा ती सूक्ष्म परमात्म वस्तू जाणायला समर्थ होते, तेव्हा त्या बुद्धीला प्रज्ञा असं म्हणतात. म्हणून समर्थांनी प्रज्ञावंत आणि विश्वास असं म्हटलेलं आहे. एवढं सगळं करत असताना ध्यानामध्ये अजून एक गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे विश्वास. आपले हे प्रयत्न आहेत ते प्रयत्न फोल तर नाहीत, व्यर्थ तर नाही, आपल्याला नसतं आमिष तर दाखवलेलं नाही. खरंच परमार्थ मार्ग खरा आहे की खोटा आहे, उगीचच काहीतरी बडबड बकवास असं कधी होऊ शकतं का की मन इंद्रिय पूर्णपणाने शांत होतील, नाहीशी होतील आणि मग आनंद मिळेल? आम्हाला तर असा अनुभव आहे की इंद्रियांनीच नेहमी सुख मिळवणं हा आमचा अनुभव आहे आणि हे काहीतरी सांगितलं जातं. असा अविश्वास किंवा संदेह ज्याच्या ठिकाणी अजिबात नाही आणि त्याच्या उलट ज्याला विश्वास प्राप्त झालेला आहे, ज्याला श्रद्धा प्राप्त झालेली आहे मोठ्या श्रद्धेनी, जे सापडलेलं नाहीये ते शोधण्यासाठी अत्यंत विश्वासाने आणि श्रद्धेनी प्रयत्न करावे लागतात. ते सापडेल असा विश्वास धरावा लागतो, ते सापडेल अशी श्रद्धा ठेवावी लागते आणि सगळीकडं हेच केलं जातं. मी असं वाचलं की एडिसन एक प्रयोग करत होता, त्यांनी त्याच्या एडिसननी त्याच्या जीवनामध्ये जवळपास 1000 शोध लावले आणि आपण ज्या वापरतो त्या बऱ्याच वस्तू आपल्या अवतीभोवती त्या मूळ शोधलेल्या आहेत एडिसननी. इतका एडिसन आपल्याला सगळ्यांना अवतीभोवती भरून राहिलेला आहे. तो एका वेळेला अनेक प्रयोग करत असे, त्याच्या मनामध्ये ज्या कल्पना येत असत तर त्या त्या सिद्धीला नेण्यासाठी म्हणून ते अनेक प्रयोग करत असे आणि प्रत्येक प्रयोगात काही तास खर्ची घालत असे. काही काळाने ते सिद्ध व्हायचे तेव्हा त्याच्या जागी दुसरा प्रयोग यायचा, असे बरेच प्रयोग एका वेळेला तो करत असे. तर एडिसनचा एक प्रयोग सिद्ध झाला जवळपास 20 वर्षांनी. 20 वर्ष एडिसन प्रयत्न करत होता. आणि ते त्यावेळेला जेव्हा जमलं तेव्हा अर्ध्या तासात जमून गेलं. तो शोध लागला तेव्हा अर्धाच तास लागला. ते सगळं घडून आणायला आणि त्या ती कृती सिद्ध व्हायला अर्धा तासच पुरला. त्याच्या विद्यार्थ्यांनी त्याला असं विचारलं की तुम्ही मग 20 वर्ष काय शोधत होतात, असं एडिसनला त्याच्या विद्यार्थ्यांनी विचारला. तर एडिसन असं म्हणाला की मी दार ठोठावत होतो, पण जे दार उघडत नव्हतं ते दार मी ठोठावत होतो, मी चुकीची दारं ठोठावत होतो. पण असं तुम्ही कोणत्या उमेदीने करत होतात? एडिसन म्हणाला की मी विश्वासाने करत होतो, मी अशा श्रद्धेने करत होतो की एक ना एक दिवस एखादं दार तरी उघडलं जाईल, नाहीतर खरं 20 वर्षाचा काळ म्हणजे नाउमेद होण्याचा काळ आहे, कधीच सोडून द्यायला पाहिजे होतं. पण मी विश्वासाने करत होतो की आज ना उद्या प्रत्येक दार माझ्यासाठी बंद होतं, तरी देखील मी न कंटाळता दुसरं दार ठोठावत होतो, दुसऱ्या वस्तू प्रयोगाकरता घ्यायचो, त्या जर अयशस्वी झाल्या तर आणि कुठल्या वस्तू घ्यायचो, पण हा प्रयोग यशस्वी होईल अशा विश्वासाने मी करत होतो असं एडिसन म्हणाले. त्याच्या पुढेही चर्चा झाली. त्याच्या पुढे तो असं म्हणाला की आता इथून पुढे ज्या कोणाला हे सिद्ध करावं लागेल त्यालाही 20 वर्ष लागतील का? एडिसन म्हणाला जर माझा आधार घेतला तर हे कोणालाही अर्ध्या तासात गाठता येण्यासारखं आहे. प्रयोगाच्या वस्तू जमवल्या आणि प्रयोग लावला तर अर्ध्या तासात हे सिद्ध होण्यासारखं आहे. हे अर्ध्या तासात होतं. इथून पुढे कोणाला 20 वर्षाची गरज लागणार नाही असं म्हणाला. पण हा जो विश्वास हा शब्द आहे, आपल्याला प्राप्त झालेलं नसताना ते प्राप्त होईल या विश्वासाने तर साधक वर्षानुवर्ष करत असतो. कोणत्या विश्वासाने तुम्ही ध्यानाला बसता? तुम्हाला तर अजून काही मिळालेलं नाही. जर मिळालं असेल तर थोडस समाधान, कधीतरी विचार कमी झालेत असा अनुभव, कधीतरी निर्विचारतेचा अनुभव, याच्या पुढे तुम्ही मजल मारली नाही आणि रोज बसता. कशा करता बसता? काय मिळवता बसून? रोजचं ध्यान आणि थोडस सुख घेऊन उठायचं या विश्वासाने बसता की माझ्या या बसण्यामुळंच मला हे मिळणार आहे. म्हणून ध्यानाकरता सावध तर असावं लागतंच, पण सावधानतेच्याही पलीकडं आणि काही गोष्टी लागतात. साधन, अभ्यास आणि सद्गुरु, सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू, सदुपासना, सद्वस्तू पारू पावी भवाचा, अजून एक ओवी समर्थांनी अशीच लिहिली. साधन पाहिजे, अभ्यास पाहिजे, सद्गुरू पाहिजेत, सत्शिष्य पाहिजे, सत्शास्त्र विचार त्याच्या ठिकाणी पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतील आणि निष्ठेनी तो साधना करेल, सावध राहून साधना करेल, तेव्हा मात्र हे घडून जात. म्हणून सावध असायला हवं. आपल्या ठिकाणी शिष्याची लक्षणं असावीत आणि ती साधनेपुरती नसावीत तर आपल्या जीवनाला व्यापून असावी. आपण सत्शिष्य होण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहावा. आपलं जीवन सत्प्रवृत्तीने भरलेलं असावं. आणि एवढं झालं, एवढं जर करत असेल तर मात्र त्याचा जो साक्षी भाव आहे त्या साक्षी भावाच्या योगाने विचाररहितता त्याला आल्याखेरीच राहत नाही. त्याला विचाररहितता येते आणि विचाररहिततेच्या पुढे खरं ती गोष्ट आहे. विचाररहित झालं म्हणजे असं समजा की एव्हरेस्टवर चढण्यासाठी जो बेस कॅम्प आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचलात. त्याच्या पुढे पुष्कळ आहे. त्याच्या पुढे खरं तिथूनच चढाई करायची आहे. बेस कॅम्प पर्यंत जातानाच दमछाक होते. तसं विचाररहित होणं ही प्रीरिक्विझिट आहे. म्हणून साक्षी देखील प्रीरिक्विझिट आहे. ध्यान म्हणजे साक्षीत्व असं जे सांगितलं जातं ते सर्वस्वी खरं नाही, पण साक्षीत्व ही ध्यानातली प्राथमिकता आहे. या प्राथमिक अभ्यासाने तुम्ही विचाररहित, दोन विचारांमध्ये असणारं अंतर कालांतराने वाढवत नेणारे असे राहता. एक वृत्ती निमालेली आहे कारण तुम्ही तिला प्रतिसाद नाही दिला. आता ऑफिसमध्ये काही काम नाही, आता मी ध्यानाला बसलेलो आहे असं तुम्ही बजावलं आणि तो विचार गळून पडला. तो विचार गळून पडल्यानंतर अजून एखादा विचार उठेपर्यंत काही वेळ गेला. त्या वेळेमध्ये विचार नव्हता आणि पाहणारा साक्षी मात्र होता. अशा प्रकारे पहिला विचार तर संपलेला आहे आणि पुढचा विचार तर अजून उठायचा आहे. या दरम्यान काळ जेव्हा मोठा मोठा व्हायला लागतो, 20 सेकंद, 40 सेकंद, 60 सेकंद, 1.5 मिनिट, 2 मिनिट, 2.5 मिनिट असा जर दीर्घ काळ गेला तर तुम्ही परमात्म प्राप्तीच्या दृष्टीने महत्वाच्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलात असं समजायचं. मग शून्य म्हणजे ही स्थिती, त्याच्या पाठोपाठ निशून्यता, दीर्घकाळ हीच स्थिती राहणं. आणि ही स्थिती दीर्घकाळ राहिली की मग त्या ठिकाणी फक्त आत्मा द्रष्टा, तुम्ही पाहणारे द्रष्टा आणि समोर काहीच नाही, विचाररहितता, अशी स्थिती निर्माण होते. अशा स्थितीत विचाराचा साक्षी संभवतो. विचाररहिततेचा कोणता साक्षी? असं असल्यामुळे साक्षी विचार गळून पडतो, स्वभावानी साक्षीत्व संपून जातं आणि मग उर्वरित जे उरतं तो तुमचा प्युअर सेल्फ, शुद्ध मी, तोच केवळ शिल्लक राहतो. आणि तो आपल्या स्वतःला जाणून उरतो की आपण अविनाशी आहोत, आपण चैतन्य स्वरूप आहोत, आपण शांत स्वरूप आहोत, असं त्याला समजतं. त्याला समजतं, त्याला आतून समजतं. ते ज्ञान त्याचंच असतं, ते त्याला होतं, रिअलाइज होतं, बाहेरून कोणी सांगत नाही त्याला. त्याला आपलं आपल्याला समजतं की आपण आत्मस्वरूप आहोत. ही ध्यानाची प्रक्रिया आहे. म्हणून विचार वृत्तींकडे साक्षीत्वानी पाहणं हे मोठ्या धैर्याने साधावं, याच्यासाठी धैर्य पाहिजे. विचाराला समोरच्या बाजूला सारायला मोठं धैर्य पाहिजे. असं होतं, ध्यानामध्ये धैर्याची गरज पडते. याचं कारण असं की सुरुवातीला तुम्ही अनुग्रह घेतल्यानंतर थोड्याच काळात तुम्हाला ध्यान जमायला लागलंय असं वाटायला लागतं. बघा, तुमच्या अनुभवाशी देखील तुम्हाला ताडता येईल. थोड्याच काळात तुम्हाला असं वाटायला लागतं की जमतंय की समोरचे जे स्वैर विचार आहेत त्या विचारांचा साक्षी राहणं हे तुलनेने सोपं असतं आणि ते तुम्हाला जमतं. पण जेव्हा तुम्ही इतपत मजल मारता तेव्हा तुम्हाला सगळ्यात अवघड जर काही जात असेल तर वैषयिक विचाराला तोंड देणं तुम्हाला अवघड जातं. विषयाच्या संबंधी विचार जेव्हा उठायला लागतात तेव्हा त्याचाही साक्षी बनणं ही फार अवघड गोष्ट राहते. जमतंय असं म्हणेपर्यंत साधक हैराण होतो की विषय कसे बाजूला सारायचे. कारण मी ऑफिसला जाणार आहे हा विचार बाजूला सारता येतो, पण इतपत तुम्ही विजय मिळवला की मग त्याच्या पुढची गोष्ट सुरू होते. ते म्हणजे विकार, विकाराचा साक्षी राहणं, विषयाचा साक्षी राहणं, हे जरा अवघड काम तुमच्या समोर येतं. आणि याच्यासाठी वर्षानुवर्ष जातात. हेही जमतं. विषयाच्या ज्या गतस्मृती असतात तर त्यामुळं विषय वारंवार निर्माण होतात. आणि भगवंतांनी हाच विषय भगवद्गीतेत सांगितला, ध्यायतो विषयान पुसाहा संगाहा तेषु उपजायते. विषयाचा संघ जडतो. अशा रीतीने बाहेरचं जीवन सगळं ठीकठाक करणारा साधक ध्यानामध्ये मात्र विषयामुळे हैराण होतो, विकारांमुळे हैराण होतो. आणि हा विकारांचा अथवा विषयांचा साक्षी होणं हे तो कसोशीने जमवतो. म्हणून ते नुसतं सावध नाही, सावध, साक्षेपी, दक्ष, प्रज्ञावंत आणि विश्वास या सगळ्या गुणांमुळे तो ते जमवतो. आणि जेव्हा विकारांकडे अलिप्ततेने पाहतो, म्हणजे विकार उठला आणि त्या विकारामध्ये मिसळून न जाता, विकाराचा शरीरावर परिणाम होऊ न देता विकार संपला. नुसतं चिंच म्हटलं की तोंडाला देखील पाणी सुटतं. विकारांचा परिणाम शरीरावर अटळ असतो तर तोही टाळता आला. असं जर झालं आणि हे घडतं, हे करता येतं. आणि जेव्हा विकार अशा प्रकारे बाजूला सारतो तेव्हा त्याला आपण बालेकिल्लाच जिंकला असं वाटायला लागतं आणि परत त्याचं ध्यान चांगलं व्हायला लागतं. आणि नंतर तो ध्यानाच्या अजून एका अवघड तंत्रामध्ये सापडतो, ते म्हणजे कर्तृत्वाला बाजूला सारणं. आपल्या मीला बाजूला सारण हा फार मोठा अवघड प्रवास सुरू होतो. कारण कितीही म्हटलं तरी विषय जरी झाले तरी ते मी पकडून ठेवलेले होते, ते सुटले पण वारंवार आपलं कर्तृत्व आठवायला सुरुवात होते, आपल्या आपली अहंता आठवायला सुरुवात होते. आपण स्वतःला जे काही समजत असतो त्या तऱ्हेने आपल्याला आपला आठव व्हायला सुरुवात होते. आणि हे जेव्हा घडायला लागतं यालाच पतंजली महामुनींनी अस्मिता असा शब्द वापरलेला आहे. ही अस्मिता बाजूला सारणं फार कठीण. स्वैर विचार बाजूला सारले, कामाचे विचार बाजूला सारले, अहंतेचा विचार बाजूला सारणं फार कठीण. आणि त्याला समजतच नाही की अहंतेचा विचार बाजूला सारायचा कसा, अहंताजन्य अशा विचारांचा साक्षी कसं व्हायचं. पतंजली महामुनींनी सवितर्क सविचार सानंद सास्मित असे जे संप्रज्ञात समाधी म्हणून सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये अस्मी भाव शिल्लक राहणं ही सर्वात शेवटी घडणारी गोष्ट. मी आहे, मी मीच स्फुरण, हे मीच स्फुरण मीला आत्मबोध झाल्यानंतर अहंताजन्य अथवा अज्ञानजन्य जो मी होता तो मी आपल्या स्वतःला परमात्म्या इतका व्यापक जेव्हा समजायला लागतो तेव्हाच हा मी जातो. ध्यानाच्या वेळेला आणि व्यवहाराच्या वेळेला काही ना काही मी शिल्लक राहतोच. रामकृष्ण म्हणत असत जसा ध्यानाचा मी, भक्तीचा मी, कर्माचा मी, ज्ञानाचा मी, मी ज्ञानी, मी भक्त, मी कर्मी, अशा प्रकारे तरी मी शिल्लक राहतो. पण तो ध्यानाच्या नंतर व्यवहाराकरता आवश्यक म्हणून राहतो असं ते म्हणतात. पण ध्यानाच्या वेळेला मात्र हा मी घालवता येण्यासारखा नाही, तर या मीला बोध होणं गरजेचं आहे. या मीला बाजूला सारता येत नाही कारण ते तुमचं स्वरूप आहे. तेही बाजूला सारायचं तर ते बाजूला सरत नाही. पण मी म्हणजे अमुक अमुक रावसाहेब, काकासाहेब, मामासाहेब अशा प्रकारची जी भावना असते त्या भावनेसकट सगळी अहंता दूर होते आणि त्या ठिकाणी एक प्रकारची नम्रता येते. मी अतिशय व्यापक परमात्म्याशी एकरूप समरस असलेला, देहाचा मी आता नाही अशा प्रकारची दृढ बुद्धी होते. तेव्हा मात्र या साक्षी भावनेने मीला बाजूला सारून तो खऱ्या अर्थाने परमात्म स्वरूपाशी समरस होऊन जातो. ज्ञानोबांनी एक फार सुंदर ओवी लिहिली आहे, परवा वाचनामध्ये आली नुकतीच. गगनाचे शून्यत्व जिरवून काय लता, गगनाचे शून्यत्व जिरवून गुणत्रयाते नुरवून शून्यते महाशून्य श्रुती वचन संमत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गगनाच्या ठिकाणी म्हणजे चिदाकाशाच्या ठिकाणी जो शून्य भाव आहे म्हणजे नुसतं गगन आहे, विचाररहितता आहे आणि तो ती विचाररहितता पाहणारा मी आहे. एवढी भावना जेव्हा ध्यानात शिल्लक राहते, अलीकडचं ज्ञानोबा काही लिहितच नाहीयेत, हे जे शून्यत्व आहे या शून्याची जागा मी व्यापून घेतो. कारण शून्याला जो पाहणारा आहे, शून्याचा जो साक्षी आहे, तो शून्य जरी सूक्ष्म असेल तरी देखील त्याला वेगळेपणाने जाणणारा शून्यापेक्षा सूक्ष्म असला पाहिजे, तेव्हाच तो शून्याला जाणतो. आणि त्याने शून्याला जाणलं शून्य आहे म्हणून की शून्याची जागा संपते आणि मीची जागा शिल्लक होते राहते. गगनाचे शून्यत्व नुरवून गगनाचं शून्यत्व संपत आणि त्या ठिकाणी फक्त मी शिल्लक राहतो. इथपर्यंतच आपण आलेलो होतो. आता या मीच्या ठिकाणी गुणत्रय असतं, कारण मी हा परमात्म्यापासून वेगळा जेव्हा झाला तेव्हाच त्याच्या ठिकाणी त्रिगुण डोकं वर काढायला लागले. म्हणून या मीच्या ठिकाणी असणारा सत्व रज तम या गुणांचा जोर देखील जेव्हा संपतो तेव्हा हा मी परमात्म्याशी समरस होऊन जातो. नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून ते आपले आपण नाहीसे होतात. सत्व रज आणि तम आपण जसे समजतो तसे तिथे ते नसतात, तेही अव्यक्त स्वरूपामध्ये असतात, पण ते असतात म्हणून मीची भावना असते. परमात्म्यापासून मूळ प्रकृती किंवा मूळ माया मीचा हुंकार, त्यामुळे त्यालाच मूळ माया म्हणायचं. आणि त्या मूळ मायेमध्ये त्रिगुण, त्रिगुणांमध्ये पंचमहाभूत, पंचमहाभूतांपासून विश्व, तर उलट्या क्रमानी त्रिगुण नाहीसे झाले की मायाजन्य मीपणाचा भाव नाहीसा होतो, तेव्हा मात्र शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. महाशून्य सत्ता म्हणजे परब्रह्म सत्ता, तो परब्रह्म सत्तेशी तदाकार होऊन राहतो. म्हणून साक्षीत्व हे ध्यानामध्ये फार महत्वाचं आहे. आणि सावधपणानी साक्षेपानी दक्षतेनी अग्रबुद्धीनी सूक्ष्म बुद्धीनी आणि अत्यंत विश्वासाने, सद्गुरु वचनावर विश्वास, शास्त्रावर विश्वास, साधनेवर विश्वास, जेव्हा विश्वास डळमळीत होतो तेव्हा तुमची कृती अर्थशून्य असते. तुम्ही त्या कृतीने संपूर्ण मिळवू शकत नाही. म्हणून पक्क्या विश्वासाने असा जो जातो तो मात्र या साक्षी अवस्थेने एका विशिष्ट ठिकाणी येतो आणि आता सांगितली ती सगळी प्रक्रिया घडून जाते. यासाठी ध्यानकाली सतत सावध राहणं गरजेचं आहे. या ज्या भगिनी आहेत या आज टेलिफोनवर ऐकणार आहेत बरं का, म्हणून मी हा प्रश्न घेतला. आपल्या ऑडिओ लाईव्ह ब्रॉडकास्टिंग वरून त्या ऐकणार आहेत, त्यांनी इथं प्रश्न पाठवून दिला. त्यांना आज यायला जमणार नव्हतं आणि पाहुण्या म्हणून किंवा 2 दिवसाकरता म्हणून पुण्यात आलेल्या होत्या, चिंचवडला राहतात आणि त्या परत आपल्या गावी जाणार आहेत. त्यांनी दिलेला हा प्रश्न होता. विस्ताराने अशा करता सांगितलं की या मंडळींना पुन्हा पुन्हा येताही येत नाही आणि नुसतं साक्षी महत्वाचं आहे असं सांगितल्यामुळं काही प्रश्न शिल्लक राहिलेलेच होते, त्यामुळं न विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरं मी त्याकरता सांगितली. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी। बुला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।